सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये गेल्या संपूर्ण आठवडा भराची मेहनत त्याचं आज फळ मिळालं म्हणायला हरकत नाहीये. नाशिककरांनी जी जी नावं सांगितली होती की बाबा रे हे ठिकाण आहे, इकडे लोकांची संख्या जरा जास्त आहे आणि अजिबात स्वच्छतागृह नाहीये, तिकडे काहीतरी प्रोव्हिजन करण्यात यावी, या सगळ्या गोष्टी लोकांकडून कलेक्ट करून त्या आता सध्या आपण शेअर करतो आहोत नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बेकाटे सरांसोबत. थोड्या वेळापूर्वी आपण खैरनार साहेब, साठे साहेब आणि कुलकर्णी यांचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं. आता नाशिककरांनी आणखीन जी ठिकाणं सांगितली ती आता मी जरा सरांसमोर ठेवतोय. तर एक म्हणजे संतोषनी सांगितलं होतं त्र्यंबक रोड पासून बारदान फाट्यावरून जो रस्ता गंगापूर रोड कडे जातो तिथे सुद्धा खूप क्राऊडेड एरिया आहे आणि तिथे सुद्धा सार्वजनिक शौचालयाची गरज आहे. आणि अनवरनं इंदिरानगर ते इंदिरानगर मधला पेठ रोड जो आहे, पेठनगरचा रोड आहे रथ चक्र पर्यंतचा, तिथे आवश्यकता आहे असं त्यांनी सांगितलं होतं.
तर हे सगळे रोड फार महत्वाचे आणि खरंच चांगल्या पद्धतीने सांगितलेले
लोकांनी तुमच्यापर्यंत ही जी ठिकाणं पोहोचवली आहेत मी अशी आशा ठेवतो की याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह विचार केले जातील.
आणि सर ती लिस्ट माझ्याकडे पाठवून द्या, मी लगेच प्रोसेस करतोय.
ओके मी तुम्हाला मेल करतो,
त्याला आपण आयुक्त सरांची मान्यता पण घेऊन टाकू. येस सर
चलेगा. या सगळ्या लोकांनी ज्यांनी नावं सांगितली त्यांना काय सांगावं असं वाटतंय सर जाता जाता?
हे किंवा आपण जी ठिकाण दिलेली आहे ती अगदी योग्य आहे, ती गर्दीची ठिकाण आहेत आणि मी माझ्या परी नक्कीच प्रयत्न करीन की त्या स्पॉटला कुठेतरी मुतारे व्हावं.
अशी खऱ्या अर्थानं आता तुम्ही जी लिस्ट पाठवली आहे, तुम्ही जी नावं सांगितली आहे ती मी साहेबांना मेल सुद्धा करणार आहे आणि त्यावरती नक्कीच पॉझिटिव्हली काहीतरी विचारही होईल. पण बेकाटे साहेबांनी फार मोठी खंत सुद्धा बोलून दाखवली या संपूर्ण प्रोसेसमध्ये. ह्या कुठच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सोमवारच्याला मॉर्निंग नंबर वन मध्ये कळेल. आता रजा घेतो. कसा वाटला शो? आरजे रुद्रा 93.5@gmail.com नक्की कळवायचंय. थोडाच वेळ, 3 तास नोत्रा सुरू होतोय. बजाते राहो.